हरि ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयः च मे प्रियं च मे नुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे स्थिरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयश्च मे जीवातुश्च मे सूश्च मे प्रसूश्च मे स्थिरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्निश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मोद्भीद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदाताई साखरदांडे आपल्याला सांगणार आहे।
एक निवेदन आहे, कृपया पुरुष वर्गाने देवघराच्या दिशेने जास्तीत जास्त झटून घ्यावं आणि भगिनी वर्गाने एव्ही रूम जसं दिसेल।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। इथे पुण्यात स्वामींच्या आणि सर्व साधकांच्या संगतीत राहून मुंबईला गेल्यावर लगेच पुण्याला येण्याचे वेध लागत असत, कारण पुन्हा 3 आठवड्यांनी पुण्याला यायचे असे। एकदा आम्ही स्वामींना विचारले, आम्ही मुंबई सोडून कायमचे पुण्याला येऊ का? तेव्हा स्वामी म्हणाले, माधवला मुंबई सारखी नोकरी पुण्यात मिळायला पाहिजे आणि मी मुंबईला आलो तर मला राहायला घर पाहिजे ना, तुम्ही मुंबईतच राहायचं, वेळ आल्यावर सांगेन। एकदा ह्यांचा नोकरी बदलण्याचा विचार चालू होता, त्यासंबंधी विचारायचे म्हणून आम्ही स्वामींना पत्र पाठवले। स्वामींचे लगेच उत्तर आले। ते उत्तर असे होते, पत्र मिळाले, माधवला सांग की कायमची नोकरी जर मिळत असेल व वेळाही आपल्या सोयीच्या असतील तर अवश्यमेव दुसरी नोकरी पहावी, कारण सकाळी 8 ते रात्री 8 एवढा वेळ नोकरीमध्ये गेल्यावर साधना करणे जवळजवळ अशक्य आहे व इकडे येणेही अशक्य होते, तर कायम स्वरूपाची परमनंट अशी नोकरी जर मिळाली व पैसे थोडे कमी असले तरी चालतील। तुम्ही दोघेही आता पैशाच्या मागे नसून परमेश्वराच्या मागे आहात, नव्हे त्याचीच लेकरे आहात, तेव्हा साधनेला अग्रहक आहे, मात्र दुसऱ्या नोकरीविषयी सर्व चौकशी नीट करावी व मगच पाऊल उचलावे, परमार्थात काय किंवा व्यवहारात काय नेहमी सावध असावे. बाकी इकडील सर्व क्षेम प्रकृतीत सांभाळून असावे. आपणा सर्वांचा आत्मतृप्त स्वामी माधवनाथ. असे पत्र स्वामींनी पाठवले. स्वामी मकरंदनाथ आपल्याला जसे सांगतात आधी विचार करा, अंधारात उड्या मारू नका, अशाच आशयाचे हे पत्र होते. 85 साली स्वामी मुंबईला आले होते. मी मुंबईला आल्यावर मला राहायला घर पाहिजे ना, मी तुमच्याकडे येणार, हे त्यांचे वचन त्यांनी पूर्ण केले. स्वामी आपल्या घरी येतील ही मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. आणि सद्गुरूंची सेवा करावी असा कोणताच गुण माझ्याकडे नव्हता. पण स्वामी आणि सरलाताई मोठ्या प्रेमाने आमच्या घरी आले आणि 2 दिवस राहिले. 2 दिवस जणू काही चालतं बोलतं परब्रह्म घरात वावरत होतं. स्वामी आणि सरलाताई दुपारी 1 सुमाराला आमच्या घरी आले. नंतर पाद्यपूजा झाली. संध्याकाळी 5:30 सत्संग होता. सत्संगासाठी आम्ही दुपारी हॉलमध्ये सतरंजा घालत होतो. इतक्यात स्वामी तिथे आले आणि सतरंजा घालायला मदत करू लागले. आम्ही नको म्हणत असताना त्यांनी सतरंजा घातल्या. आमच्या दृष्टीने ते 2 दिवस खूप भारावलेले होते. मातोश्री सरलाताई हा स्वामींच्या आणि आमच्या मधला दुवा होता. सरलाताईंमुळे स्वामींचे तेज आम्ही सहन करू शकलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 जणांचे अनुग्रह होते. अनुग्रहासाठी आतल्या बेडरूममध्ये फर्निचर हलवून थोडी जागा करायची होती. स्वामींनी खोलीतले फर्निचर हलवून खोलीचा पूर्ण कायापालटच केला. आम्ही सारखे सांगत होतो तुम्ही आम्हाला कॉट्स वगैरे कशा ठेवायच्या ते फक्त सांगा, आम्ही हलवतो. पण ते फर्निचर त्यांनी स्वतःच हलवलं. स्वामी खूप सहज वावरत होते, जणू काही स्वतःचेच घर. हे विश्वाची माझे घर असा झालेला महात्मा कसा वावरत असेल, अगदी तसेच. आमच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका भगिनीला पण अनुग्रह द्यायचा होता. त्या दिवशी त्या सकाळीच 6:30 आल्या आणि सांगू लागल्या की मला अडचण आली आहे, तर मी अनुग्रह घेऊ का नको, स्वामी मला अनुग्रह देतील का. मी सरलाताईंना तसे विचारले. सरलाताईंनी स्वामींना विचारले. स्वामीने एक क्षणभर विचार केला आणि म्हणाले येऊ दे त्यांना, आता जर अनुग्रह हुकला तर आयुष्यात पुन्हा योग येईल असे नाही. आणि सर्वांचे अनुग्रह झाले. आमच्या शेजारी एक मुस्लिम कुटुंब राहत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 ते सद्गृहस्थ आले आणि त्याने विचारले तुमचे गुरुजी आम्हाला भेटतील का. ते पुढे म्हणाले काल आम्ही पाहिलं तुमच्याकडे एवढी माणसं आली आणि गेली, एवढा शांतपणे सगळा कार्यक्रम झाला. तुमच्या सगळ्या लोकांनी जिन्यात व्यवस्थित चपला ठेवल्या होत्या ती शिस्त बघून मला फार आश्चर्य वाटलं आणि असं वाटलं की कोण असतील यांचे गुरुजी, ते आम्हाला भेटतील का. आम्ही स्वामींना तसे विचारले. त्यांच्याशी बोलायला स्वामी लगेच आनंदाने तयार झाले आणि हॉलमध्ये येऊन बसले. ते मुस्लिम दाम्पत्य आणि त्यांची 3 मुले सगळीजण स्वामींच्या समोर येऊन बसली. ते गृहस्थ आचार्य रजनीशांची गीतेवरची प्रवचन ऐकत असत. ते इंग्रजीमधून बोलत होते. स्वामींना त्यांनी बरेच पारमार्थिक प्रश्न विचारले. स्वामी देखील इंग्रजीमधून जवळजवळ तासभर त्यांच्याकडे बोलत होते. स्वामींच्या बोलण्याने त्यांचे समाधान झाले, त्यांना खूप आनंद झाला. शेवटी भारावून जाऊन ते स्वामींना म्हणाले गुरुजी तुमच्यासारखे 100 महापुरुष या जगात निर्माण होतील तर हे जग बदलून जाईल. स्वामींच्या या मुंबईच्या मुक्कामात आम्हाला आनंद झाला. 2-3 दिवस सर्व कार्यक्रम भरगच्च असे झाले. पुण्याहून बसने केंद्रातले साधक आले होते. ध्यान, प्रवचन, सत्संग, पाद्यपूजा सर्व काही झाले. पण स्वामींचे आणि सरलाताईंचे वय पाहता त्यांना खरंतर दगदगत झाली. त्यांच्या विश्रांतीचा विचार आमच्याकडून केला गेला नाही. स्वामी मात्र नेहमीप्रमाणे सतत प्रफुल्लित आणि प्रसन्न असेच होते. आमच्यावर आनंदाचा वर्षाव करून ते पुण्याला परत आले. त्यानंतर 1990 साली स्वामी पुन्हा मुंबईला आले. तेव्हा मात्र त्यांनी आधीच सांगितले होते की यावेळी पाद्यपूजा, प्रवचन वगैरे काही नको, मी विश्रांतीसाठी येणार आहे. आणि तसे ते आले 2 दिवस आमच्याकडे आणि पुढे 3-4 दिवस सद्भक्त श्री प्रकाश कुलकर्णी यांच्याकडे ते राहिले. स्वामी म्हणाले मी मुंबईत फिरत असताना लोकांचे चेहरे बघत होतो. इकडचे लोक खूप ताणात आहेत. मुंबईतली माणसं खूप चांगली आहेत पण त्यांना साधनेला वेळच नाही. मुंबईतला माणूस फक्त हाडं टाकायला घरी येतो, साधना कधी करणार. त्याचे दगदगीचे जीवन बघून मला खूप वाईट वाटले. आतापर्यंत 90 साल उजाडले होते. स्वामींचे वय सुद्धा 70 पुढे गेले होते. त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्याकडे सोपवलेला हा नाथ संप्रदाय जसाच्या तसा शुद्ध स्वरूपात राहावा आणि तो आमच्या सर्वांच्या अंतःकरणात रुजावा, आमच्या जीवनात भक्तिप्रेमाचा उदय व्हावा यासाठी त्यांनी आपला देह मन बुद्धी अक्षरशः पोतेऱ्यासारखी झिजवली. ते आता थकत चालले होते. हळूहळू विश्रांतीसाठी पावलं उचलण्याचे त्यांनी ठरवले असावे. एकदा मला शिलाचा फोन आला आणि तिने सांगितले की स्वामीने आता रोजचे नमस्कार बंद केले, आता कधीतरी काही कारणांनीच त्यांना नमस्कार करता येतील. स्वामीने नमस्कार बंद केले म्हटल्यावर आम्हाला खूप वाईट वाटले आणि मनात अनेक विचार सुद्धा येऊ लागले. अशी भीती वाटू लागली की आम्हाला सोडून स्वामी आता एकांतात तर जाणार नाहीत ना, कारण ते कधीतरी तसे बोलून दाखवत असत. एकदा स्वामी केंद्रात बोलले होते, संतांच्या शरीराची मनाची बुद्धीची अवस्था लोकांना कळत नाही, ते लोकांच्या आनंदासाठी जगत असतात, पण जगतामध्ये जी प्रकृती आहे त्यांना मात्र ते कळायला फार वेळ लागतो. त्यांना कळायला इतका वेळ लागतो की संत निघून जातात. संतांच्या जीवनाचे मोजमाप आपल्या फुटपट्टीने करता येणार नाही, त्यासाठी मन खूप व्यापक निर्मळ आणि बुद्धी सूक्ष्म आणि अग्र व्हायला पाहिजे. संतांना दुसरं काही नको असतं. तुम्ही सगळी मंडळी मुक्त व्हावी यासाठी ते जीवाचं रान करतात, पण मनुष्य मात्र आपल्या इच्छेने वागतो. हे सगळं संतांच्या लक्षात येतं, तथापि ते काही बोलणार नाहीत. ते उंच उंच जात राहतात, सामान्य माणूस मात्र तिथेच राहतो आणि मग त्यांच्यातले अंतर वाढत जाते आणि संत अलिप्त होऊ लागतात. पुढे पुढे योगी अरविंद आपले दर्शन कमी करत करत वर्षातून एकदाच गॅलरीमध्ये येऊन 5 मिनिटे दर्शन देत. हे सर्व स्वामींचं बोलणं मला आठवलं आणि असं वाटलं ते आपल्यापासून दूर तर जाणार नाहीत ना. दुसऱ्याच दिवशी मी न राहून पुण्याला आले. दुपारच्या केंद्रात आले. नेहमीप्रमाणे स्वामी केंद्रात येऊन बसले. आता त्यांना दुरूनच पाहावे लागणार होते. पायावर डोकं ठेवून नमस्कार करता येणार नव्हता. केंद्राची वेळ संपल्यावर स्वामी उठले. सगळेजण हात जोडून बाजूला उभे राहिले होते. स्वामी सर्वांना प्रतिनमस्कार करत घरात गेले आणि 2 मिनिटांनी मला कुणीतरी येऊन सांगितलं की स्वामींनी बोलवलंय. मी त्यांच्या खोलीत गेले तर स्वामी कॉटवर बसले होते. त्यांनी दोन्ही पाय समोर केले आणि म्हणाले, नमस्कार कर. आणि पुढे म्हणाले, अगं तुम्ही कधीतरी येता, तुम्हाला परवानगी आहे नमस्कार करण्याची, पण आता रोज नमस्कार मी घेऊ शकत नाही, त्यात खूप वेळ मोडतो आणि मी थकतो देखील. मी त्यांना म्हटलं, आमच्याकडून चुका होतात, आमच्यापासून दूर तुम्ही एकांतात तर जाणार नाही ना. स्वामी म्हणाले, मी तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही, तुम्हा साधकातच मी रमतो, तुमच्या प्रेमावर तर मी जगतो, पुन्हा असं काही मनात पण आणू नको, आनंदात राहा. स्वामीने असं आश्वासन दिल्यावर 2 दिवस लागलेली हुरहुर शांत झाली. स्वामीने देखील त्यांनी दिलेले शब्द पूर्ण केले. शेवटपर्यंत ते आम्हाला आनंद देत राहिले. हरि ओम तत्सत.
हरी हरी. आयुष्यामध्ये भौतिक जगाच्या नश्वरतेचा अनुभव जाणीव झाल्याने त्रास होतो आहे. काही गोष्टी माहीत होत्या, परंतु जाणीव झाल्याने म्हणजे अनुभव आल्याने त्रास होतो आहे. उदाहरणार्थ परमप्रिय आजोबांचे दुःखद निधन 24 एप्रिल 12 अक्षय तृतीया असं म्हटलेलं आहे. सर्व व्यवहार चालू परंतु रस वाटत नाही. पर्पज ऑफ माय लाईफ, उद्देश काय, हे सर्व जग युसलेस असल्याचे जाणवते. हा खेळ कशा करता, मला कंपल्सरी का खेळावं लागतंय, सोडताही येत नाही, सोडायची खर तर इच्छा आहे, हे काहीच नको असे वाटते. भौतिक गोष्टींसाठी भौतिक कार्य, त्याच्यातून प्राप्ती नश्वर गोष्टींची, पण त्यातून अजूनच बरी वाईट कर्मे घडून दुष्ट चक्रात अडकतोय. ही कर्मे बंधनकारक राहावयास नको. साक्षीभावाने जगावे वाटते पण जमत नाही. आत्मस्वरूप आहे हे माहीत असूनही मग हा नश्वरतेच्या जाणीवेचा त्रास का, तो कसा सोडवायचा? माझे क्षेत्र कुठले, माझे कार्य काय? चांगले झाले की परत वाईट हे येतेच, काहीही शाश्वत नाही ना. या रिलेटिव्ह संज्ञा आहेत, मग आपण कुठल्या शाश्वत गोष्टींबद्दल विचारतो? आनंद सुख दुःख शाश्वत नाही, मग शाश्वत काय? शेवटी आत्मानंद स्वरूप, गॉड रिअलायझेशन, पण रिलेटिव्ह टर्म आहे ना भौतिक जगाला. मग ती तरी शाश्वत कशी असू शकेल आणि का? माझ्या सहवासात येणाऱ्यांप्रती प्रार्थना करतो, अंतस्फूर्तीने ते योग्य आहे का, टाळावे की करत राहावे, जशी अंतस्फूर्ती येईल असे. या सर्व गोष्टींनी अस्वस्थ असतो. दुसऱ्यासाठी काही केले तर आनंद मिळतो, पण स्वतःला मिळाले की फार एक्साइटमेंट वाटत नाही, फार आनंद होत नाही, कारण हे परमनंट नाही असेच वाटते. मग असं म्हटलेलं आहे की तुम्हाला घरातल्या सर्व व्यक्तींतर्फे नमस्कार. गुरुतत्व एकच आहे याची अनुभूती हवी आहे, ते कसे ओळखावे? अशा प्रकारचे बरेच प्रश्न आहेत. भौतिक जगाच्या नश्वरतेचा अनुभव झाल्यावर त्रास होतो, या गोष्टी माहीत होत्या, परंतु जाणीव किंवा अनुभव झाल्याने त्रास होतो. उदाहरणार्थ परमप्रिय आजोबांचे दुःखद निधन 24 एप्रिल 2012 असं म्हटलेलं आहे. भौतिक नश्वरता ही आपल्या अवतीभोवती खेळ करून राहिलेली आहे, आपल्याला त्याची जाणीव नसते. जाणीव आहे असं जरी वाटलं तरी देखील खरी खुरी जाणीव अजून निर्माण व्हायची असते असं मला वाटत. पंधरावा अध्याय हा फार सुंदर अध्याय आहे. त्याच्यामध्ये क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष अशा प्रकारे जगतामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या सांगितलेल्या आहेत. रोज नवीन फुलं उमलतात आणि उमललेली फुलं दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी निर्माल्य होतात, हा क्षर पुरुष. रोज जन्म होतात आणि जन्म झालेला काही काळाने मृत्यूच्या मुखी लागतो, हा क्षरपुरुष. क्षरपुरुष म्हणजे भौतिक देह, हा क्षरपुरुष. आपल्या भोवती रोज जन्म होतो आहे, पण आपण आपल्या स्वतःला जगतापासून वेगळं काढलेलं आहे आणि या सगळ्या घटनांचा आणि माझा जणू संबंध नसल्यासारखा मी केवळ तिराहीत आहे असं पाहतो. खरं म्हणजे जेव्हा केव्हा प्रथम आपण मृत्यू पाहिला तेव्हा आपल्या मृत्यू बद्दल विचार यायला हवा. तो मृत्यू आपलाच असतो. खरं म्हणजे कुठलाही मृत्यू हा माझा मृत्यू आहे असं जो समजतो त्याला आजोबा जायला लागत नाहीत. त्याला वडील जायला लागत नाहीत. माझे वडीलही अक्षय तृतीयेच्या दिवशी गेले. यांनी म्हटले 24 एप्रिल 12 ते 3 साल होत. पण जगताच्या नश्वरतेचा अनुभव येण्यासाठी आपल्याला जवळची व्यक्ती जायला लागते, कारण आपण बधिर झालेले आहोत, आपल्याला तेवढ्या संवेदना राहिलेल्या नाहीयेत. मृत्यू जरी पाहिला तरी देखील आपला आणि त्याचा संबंध काय आहे? आपण आपल्या भोवती बरीच अशी सुरक्षा कवच ज्याला म्हणू तशी निर्माण केलेली आहेत, आणि त्यामुळं त्या सुरक्षा कवचाच्या आत जे आहेत ते आपले आणि त्याच्या बाहेर आहेत त्यांचा प्रश्न नाही. असं असल्यामुळं जेव्हा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपल्या कवचाच्या बाहेर जे आहेत त्यांची आपल्याला फारशी काळजी वाटत नाही. आपले म्हणून कोणी जर मृत्यूमुखी पडले तर मात्र आपण विचार करतो, विचार करायला लागतो. माझ्या एक नातलग भगिनी, माझी आत्या होती ती, तर ती जेव्हा गेली तेव्हा 2-3 दिवस आधी तिची मुलगी तिने अगदी चंगच बांधला की इतका रामनामाचा धोशा घेईन मी, इतकं रामनाम घेईल की माझी आई जाईलच कशी, इतकं रामनाम. मी तब्येत पाहायला जात असे तर मला म्हणायचे की मकरन माझी सगळी शक्ती मी आता पणाला लावायचं ठरवलंय असं मला म्हणायचे. आणि माझा त्यांना कॅन्सर झाला होता बरं का, त्या जाणार हे निश्चित होत, पण ही असं म्हणत होती की माझी सगळी शक्ती मी पणाला लावायची ठरवली. आणि तिच्या रामनामाचं एक मोठंच अवडंबर होऊन बसलं. नाम घ्यायची, कंटाळायची, झोपायची, उठली की परत नाम घ्यायची. आणि ज्या दिवशी ती अत्यवस्थ होती आई आत्या जे तिची आई आणि गेली, ती गेल्यावर तिच्या तोंडून असा उद्गार झाला की तू तर फारच निष्ठुर आहेस, कमाल केलीस, मी एवढं नाम घेतलं आणि माझी आई जावी. म्हणजे ही वचन अशी होती की मी एवढं नाम घेतलं हे पहिलं आणि माझी आई जावी, म्हणजे जगात बरेच गेलेत आतापर्यंत पण माझी आई जावी असं ती विचारत होती. देवाऱ्या समोर वेड लागल्यासारखं, वेडा मनुष्य परवडला ती देवाशी बोलत होती. तुझ्या अन्यायाची आता कमाल झाली असं म्हणाली. कारण आईचा जो मृत्यू होता तो मृत्यू तिने मृत्यू पाहिले नव्हते असं नाही. ती माझी जी आत्ते बहीण आहे ती देखील आता 70 वर्षांची आहे, माझ्यापेक्षा इतकी मोठी होती ती आहे. तिने तोपर्यंत पुष्कळ मृत्यू पाहिलेले होते. पण जवळच्या व्यक्तीचा मृत्यू म्हणजे माझी आई जावी म्हणजे काय आणि मी इतकं नाम घेऊन असा तिचा रोख होता. त्यामुळं आपण कधीही कुठलाही मृत्यू पाहतो तेव्हा आपल्या सुरक्षा कवचाच्या बाहेर असेल तर आपल्याला त्याचं काही पडलेलं नसतं, एक घटना म्हणून आपण पाहतो. उलट थोडेसे वैतागतो जर एखादी ॲम्ब्युलन्स असेल आपल्यामध्ये आली, ते त्यांच्या तऱ्हेने चाललेले आहेत पण आपल्याला त्रास होतो. अत्यवस्थ पेशंट असेल तरी आपल्याला त्रास होतो की आपल्यालाही घाई असल्यामुळे आपल्यामध्ये ते आले. आणि एखादी अंत्ययात्रा असेल काही काही समाजामध्ये तर अंत्ययात्रेच्या वेळेला केवढं मोठं चित्र निर्माण होतं, काही तरुण मंडळी रस्ते आडवत पुढे चाललेली असतात, ती सगळं ट्रॅफिक अडवतात, बाकीच्यांना जायला जागा करून देणारे देखील काही तरुण असतात. आणि मग त्या बायका, त्यांचं रडणं ओरडणं आणि आपल्याला त्याचा होणारा त्रास, ही दोन्ही चित्र खर तर विपरीतच आहेत. अशा प्रकारे रस्ते अडवणं देखील विपरीत आहे, पण त्या मृत्यूचं आपल्याला काही पडलेलं नसतं ही दुसरी गोष्ट असतेच. आपल्या आपल्यावर काही परिणाम होत नाही. असं असल्यामुळं आपण एका मूर्छनेमध्ये ज्याला म्हणू, बेशुद्धीमध्ये ज्याला म्हणू, असंच जीवन खरं म्हणजे जगत असतो. माहीत असत, वृद्ध माणूस पाहिला आणि आपल्याला वृद्धत्व अशा प्रकारे येऊ शकतं, इतका विचार पुढे जाऊन आपण आपलं वृद्धत्व जर पाहू शकलो तर आपण बसल्या क्षणी बुद्ध होऊ. एक प्रेत पाहिलं भगवान बुद्धांनी लहान तरुण वयात, सिद्धार्थ, आणि त्यांनी आपल्या जीवनाची सगळी कल्पना केली, आपणच प्रेतवत होऊन पडलेले आहोत, आपणच प्रेत आहोत अशी कल्पना केली. एक आजारी पडलेली व्यक्ती पाहिली, खंगलेली व्यक्ती पाहिली आणि त्यांच्या जीवनात फरक पडला. अशा करता फरक पडला की हे सगळं आपल्या स्वतःला जर लावून घेतलं तर आपण ज्ञानापासून फार अंतर ठेवू शकणार नाही. आपण ज्ञानाला खूप जवळ राहू, आपल्या ठिकाणी ज्ञान यायला काही हरकत नाही. आपण त्याचे दरवाजे बंद करून टाकलेले आहेत आणि ते दरवाजे उघडण्याची कोणतीही सोय नाही. सरबजीत सिंग कैद्यांनी, बाकीच्या कैद्यांनी हल्ला केला आणि तो गेला तर आपल्याला फार वाईट वाटलं, आणि जलालुद्दीन गेला तर आपल्याला काहीच वाईट वाटलं नाही. याच कारण दुसऱ्या देशाचा होता, शत्रू राष्ट्राचा होता. आपल्या संवेदना अशा बोथट झालेल्या आहेत की मृत्यूनी आपल्याला फरक पडत नाही. आपल्या जवानाचं मस्तक कापलं गेलं चूकच आहे, पण 10 जवानांची मस्तकं कापून आणली पाहिजेत असं आपण म्हणतो. हे ज्यांना ज्या पातळीवरून करायचं असेल त्या पातळीवरून करू देत. आपण परमार्थ करतोय हे त्यावेळेला विसरतो. आपण संवेदनाक्षम, संवेदनाशील असायला पाहिजे ते आपण विसरतो. मृत्यू हा कोणाचाही आणि कोणत्याही परिस्थितीत आलेला आहे अशा वेळेला तो त्या ठिकाणी आपल्या स्वतःचा मृत्यू पाहावा हे तत्व आपण विसरतो. जर आपण असे अनेक मृत्यू पाहिले बुद्धांच्या साधनेमध्ये, बुद्धांच्या साधनेबद्दल मी तुम्हाला थोडं विषयांतर करून सांगतो. बुद्धांच्या साधनेच्या ज्या कथा आहेत त्या कथा प्रत्यक्षात किती आहेत आणि तत्वज्ञ लोकांनी किती निर्माण केलेले आहेत याच्याविषयी शंका आहे, एक. आणि दुसरं म्हणजे बुद्धांच्या म्हणून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तिबेटमध्ये प्रयोग करून अशा काही डेव्हलप झालेल्या आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं की बुद्धांच्या साधना पद्धतीमध्ये बुद्धांनी असं सांगितलं की 3 महिनेपर्यंत साधनेला सुरुवात केल्यावर लगेच स्मशानात बसून ध्यान करा असं बुद्धांनी सांगितलं. स्मशानात बसून ध्यान करा, कारण रोज लोकांची वर्दळ आहे. लोक येत आहेत रडत, अग्नी चिता पेटलेली आहे, लोक परत जात आहेत. तुम्ही ध्यान करता आहात, ध्यानाला बसलेले आहात आणि रोज मृत्यू पाहता आहात, आणि असे 3 महिने तुम्ही मृत्यू पाहता आहात. या 3 महिन्याच्या शेवटी किमान अपेक्षा अशी आहे की तुम्ही आपल्या स्वतःला शरणावर पाहावं, आपल्या स्वतःलाच आपण जळताना पाहावं. असं घडू शकेल आणि असं झाल्यानंतर देहासंबंधी किमान वैराग्य निर्माण व्हावं असं घडू शकेल. भगवंतांनी देखील जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असं म्हटलेलं आहे. जन्म झाल्यावर देखील आपल्याकडे काय की कुठली गोष्ट कर्मकांडात ढकलली की आचरायला सोपी असते असं असल्यामुळं जन्म झाल्यावर सोयर दिलेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर सुतक दिलेला आहे. ते जे सोयर आहे त्याचा एक ठराविक काळ दिलेला आहे, सुतकाचा देखील ठराविक काळ दिलेला आहे. हे सोयर अशा करता दिलेलं आहे की जन्म झाल्यावर तुम्ही आनंद व्यक्त करता हे खरंच आहे, तरी देखील हा जन्म पुढच्या अनेक दुःखांना तुमच्या आणि त्या जन्म झालेल्या व्यक्तीचा कारण आहे. जन्म हा जरी चांगला समजला तरी देखील कर्मकांडामध्येच असं बसवलंय की तुम्ही देवदर्शनाला नाही जाऊ शकत, तुम्ही पूजा नाही करायची, जणू मृत्यू घडल्यासारखं. पण त्या घटनेत मृत्यू पाहायला शिकवावं अशी एक प्रत्येक व्यक्ती तत्वज्ञ नसते आणि तत्वज्ञानाच्या अंगाने पाहू शकत नाही जगाकडं. असं असल्यामुळं निदान या कृतीमुळं तरी त्याला थोडं बहुत काही समजावं म्हणून हे सगळं बसवलं, पण आम्ही ते विसरून गेलो. आम्हाला असं वाटतं की बरं झालं, काय सोयर म्हणजे किती दिवस असतं मला माहित नाही, पण तेवढे दिवस तरी पूजेतून सुटली. आमचे मार्ग काढण्याचे ची तऱ्हा अजूनच वेगळी असल्यामुळं आम्ही सावधच होत नाही ही आमची अडचण राहते. त्यामुळे मग ही सगळी पुढची परंपरा बघा, आता सर्व व्यवहार चालू परंतु रस वाटत नाही. का? कारण 24 एप्रिल 12 रोजी परमप्रिय आजोबांचे दुःखद निधन, याच्याशीच आता सगळं संबंधित आहे. सर्व व्यवहार चालू आहेत पण त्याच्यामध्ये रस वाटत नाही. पर्पज ऑफ माय लाईफ, उद्देश काय, सगळे चांगले आता प्रश्न आहेत. ज्या ज्या योगानी परमार्थाकडे वळणं किंवा ज्या घटनेमुळे तुम्ही तत्वज्ञानाकडे वळणं शक्य आहे अशा सगळ्या गोष्टी उपस्थित झाल्या. हे सर्व जग युसलेस असल्यासारखे वाटते. किती बरोबर आहे बघा, अगदीच गौतम बुद्ध. सगळे व्यवहार चालू पण रस वाटत नाही. रस ही गोष्ट वेगळी आहे आणि व्यवहार ही गोष्ट वेगळी आहे. उदाहरणार्थ भूक ही गोष्ट वेगळी आहे आणि खाण्यातला रस ही गोष्ट वेगळी आहे. झोप ही गोष्ट वेगळी आहे आणि झोपेतला रस ही गोष्ट वेगळी आहे. फिरणं ही गोष्ट वेगळी आहे आणि फिरण्यातला रस ही गोष्ट वेगळी आहे. सगळे व्यवहार चालू आहेत, खाणं पिणं झोपणं काम करणं हे सगळं चालू आहे पण त्याच्यात रस वाटेन असं झालेलं आहे असं म्हटलेलं आहे. याच्यातूनच खरा रस काय आहे, खरं रसयुक्त जीवन काय आहे हे शोधण्याची प्रेरणा निर्माण होऊ शकते. आत्म्याला रसो होई सहा असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. सर्व रसांमध्ये श्रेष्ठ रस ज्याची चटक लागावी, गोडी लागावी, जो रसमय असावा, अशा गोष्टींमध्ये सर्वात रसमय गोष्ट म्हणजे आपण स्वतःच आहोत. आपल्याकरता विषय हे नंतर, म्हणून हे जे आजोबांच्या मृत्यूमुळं निर्माण झालेलं आहे तर ते आपल्याला कुठेतरी अजून खोल पाण्यात घेऊन जावं. आजोबांच्या मृत्यूमुळे जे निर्माण झालेलं आहे तर त्याच्यातून एक दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, आपल्या जीवनाचा उद्देश शोधावा. सगळं जगत युसलेस असल्याचे वाटते. कबीरांची ती गोष्ट आहे ना की कोणीतरी कबीर साहेबांना भेटायला आलेलं होतं आणि कबीर स्मशानात गेलेले होते एका मृत्यू अंत्य यात्रेच्या बरोबर, आणि त्या काळी साधारण सगळ्यांचा पेहराव एकसारखा पंचा गुंडाळलेला आणि पंचा पांघरलेला अशी सगळी मंडळी तर कबीर ओळखायचे कसे? दाढी सगळ्यांचीच. तर त्यांना असं सांगण्यात आलं की ज्यांच्या डोक्यावर वैराग्याची ज्योत पेवते आहे ते कबीर. कबीरांना भेटण्यासाठी घाई गडबडीनी स्मशानात गेला तर तिथं ते सगळे अंत्यसंस्कार चाललेले होते आणि प्रत्येकाच्या डोक्यावर वैराग्याची ज्योत पेवत असलेली. आता कठीण झालं, प्रत्येकाच्या डोक्यावर वैराग्याची ज्योत पण तो सोहळा संपत आलेला होता त्यामुळे लोक बाहेर पडायला जशी सुरुवात झाली तसे ते स्मशानाच्या बाहेर येऊन थांबले आणि एक एक व्यक्ती जात होती आणि त्याच्या समोरून जात असेपर्यंतच कित्येकांच्या डोक्यावरच्या वैराग्याच्या ज्या ज्योती आहेत त्या मालवत होत्या असं त्याच्या लक्षात आलं. एक व्यक्ती मात्र अशी निघाली की जिच्या डोक्यावर वैराग्याची ज्योत होती आणि पुढचा चौक येईपर्यंत आणि त्याच्याही पुढं ही वैराग्याची ज्योत कायम होती, ते कबीर. जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम खूण दावोनिया मग मी संसारी असेन वर्तत जैविका जळा आत पद्मपत्र ऐकोनी नायके निंदा स्तुती कानी जैविका भोगी उन्मनी योगीराज. असं तुकाराम महाराज म्हणतात. हे सर्व जाणून संसाराचं माप घेऊन आपण नेणतेपणाने राहावं. वशिष्ठांनी रामचंद्रांना जो उपदेश केला तो अंतस त्यागी बहिसंगी अंतर्बोधो बहिर्जडाहा लोके विहर राघव. अंतस त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. आत त्याग असू देत बाहेर संग असू देत, आत बोध असू देत बाहेर जडासारखा असू देत. युसलेस आहे म्हणून आपण काय टाकू शकतो? जेवण, आपली कर्म. म्हणून युसलेस गोष्टी देखील करत राहणं युसलेस आहे हे समजून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आवश्यक आहे. म्हणून ही गोष्ट कुठेही आपल्याला नैराश्य म्हणजे मानसिक विकाराकडे घेऊन न जावं. भौतिक गोष्टींसाठी कार्य प्राप्ती नश्वर गोष्टींची, पण त्यातून अजूनच बरी वाईट कर्मे घडून दुष्टचक्रात अडकतोय ही कर्म बंधनकारक राहावयास नको. कर्म ही बंधनकारक राहणारच. विशिष्ट बोधानी जर करता आली नाहीत तर कर्म ही बंधनकारक राहणार. विशिष्ट बोधानी केली तर चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीमुळे कर्मबंध झटकला जातो. साक्षी भावाने जगावे वाटते पण जमत नाही. सर्वात शेवटी त्यांनी म्हटले की अनुग्रह आणि क्वेश्चन मार्क केलाय तर खरं तोच उपाय आहे. आत्मस्वरूप आहे माहीत असूनही मग हा नश्वर त्याच्या जाणीवेचा त्रास का? कारण आत्मस्वरूप माहीत नाही म्हणून. आत्मस्वरूप आहे हे माहीत असूनही माहीत असणं ही फार मोठी गोष्ट झाली. कुठेतरी वाचलं असेल ऐकलं असेल त्यामुळे लक्षात आलं असेल की याच्या खेरीज अजून एक गोष्ट आहे. इतपतच तुमच्या बाबत घडलंय, तुम्हाला त्याचा अनुभव आलेला नाहीये. तुम्हाला जे माहीत आहे असं वाटतं याला जबाबदार भगवद्गीता असू शकते. त्यामुळे माहीत असण्याचा भ्रम मात्र होतो. ज्ञानेश्वरी असू शकते, माहीत असण्याचा भ्रम होतो. गाथा असू शकते, माहीत असण्याचा भ्रम होतो. शास्त्र असू शकतात. सगळं माहीत असलं की एकतर भ्रमात तरी जातो मनुष्य. माहीत असणं म्हणजे असं माहीत असणं. वाचल्यामुळे माहीत असणं, इतपतच अनुभव नाही, तर त्या गोष्टीमुळे जर काही होत असेल तर असा रस उडून जाणं असं तरी होतं, किंवा मनुष्य कधी कधी नास्तिक होतो. सगळं माहीत असलेला मनुष्य अधिक नास्तिक होतो. माझ्या माहितीचे एक ग्रहस्थ आहेत, उपनिषद पाठ, गीता पाठ, अनेक शास्त्रीय ग्रंथ वाचलेले. तुम्ही त्यांच्यापाशी बसलात की त्यांचं पण आणि परंतु संपतच नाही. तुम्ही एक सांगितलं की पण असं म्हणून दुसरा कुठला तरी प्रश्न उपस्थित. पण आणि परंतु कधीही संपत नाही, कारण माहिती सगळी आणि प्रत्यक्षात अत्यंत नास्तिक. मी एकदा त्यांना विचारलं तर ते मला असं म्हणाले की लहानपणी आमच्या आजोबांनी घोकून घेतलं, वडिलांनी संस्कृतची गोडी लावली, या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि मग मोठेपणी असं लक्षात आलं की पैशाशिवाय काही नाही. सबसे बड़ा रुपया, पैशाशिवाय सगळं व्यर्थ आहे. आत्मा वगैरे सगळं नुसतं वाचून वाचून उपयोग काय त्याचा. त्यामुळे मला सगळी व्यसन लागली. बघा, मला व्यसन लागली कारण लगेच समाधान ना. एक घोट घेतला की थोड्या वेळात समाधान. त्यामुळे व्यसन लागली. अखाद्य, खाद्य आणि अखाद्य असं काही नाही असं वाटायला लागलं. चमचमीत खाण्याची आवड निर्माण झाली. आणि आता माझ्या जीवनात दोन्ही आहे. जर कोणी शास्त्री पंडित किंवा मला म्हणाले तुमच्यासारखा परमार्थी भेटला तर मी बोलू शकतो, त्याचाही अभिमान मी बोलू शकतो. याचा स्वतःचा एक उत्तम धंदा उभा केलेला आहे आणि बाकी सगळं माझं चालूच आहे म्हणाले. सगळं मनपूर्वक करावं असं तत्वज्ञान, असा नास्तिक तरी बनतो. नुसता शास्त्राचा अभ्यास आणि नुसतं शास्त्रामुळे माहीत होणं हे कुठूनही कुठं घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आत्मस्वरूप आहे हे माहीत असूनही मग हा नश्वरतेच्या जाणीवेचा त्रास का? याचं कारण आत्मस्वरूप माहीत नाहीये. तुम्ही केवळ वाचन केलेलं आहे. केवळ वाचन आणि काही हाताला लागत नाही. मुंबईकडे नाशिककडे असा जसा फाटा असावा आणि इकडे पुण्याकडे, त्या फाट्यावर उभं राहून कोणी नाशिकला गेला नाही, कोणी मुंबईला गेला नाही, पण नाशिकला जाण्याचा रस्ता मात्र कळला. अशी गत नुसत्या शास्त्र वाचनाने होते. शास्त्र वाचन ही सुरुवात आहे, शास्त्र वाचन करू नये असा त्याचा अर्थ नाही. पण शास्त्र वाचनाने जिज्ञासा निर्माण व्हावी आणि शास्त्र वाचनाने आपल्याला समजलंय असा भाव नको निर्माण व्हायला, उत्सुकता निर्माण व्हायला हवी. शास्त्र वाचनाने हे कसं असेल, याचा अनुभव कसा असेल, तो मला कोण देऊ शकेल, अशा प्रकारचे विचार निर्माण व्हावेत आणि मग कोणी भाग्यवशात संत भेटावेत, सद्गुरु भेटावेत आणि त्यांनी सांगावं. अशा प्रकारचं ज्याचं जीवन जातं त्याच्या जीवनातला हा गुंता सुटून जातो. त्यांनी असं म्हटलं की आनंद सुख दुःख याच्यात शाश्वत काही नाही. मग शाश्वत काय? शेवटी आत्मानंद स्वरूप सगळं वाचनाने समजलेलं, त्यामुळे सगळं लिहू शकतात अशी परिस्थिती. गॉड रिअलायझेशन, पण गॉड रिअलायझेशन ही शेवटी रिलेटिव्ह टर्म आहे ना, भौतिक जगाच्या सापेक्ष असं विचारलेलं आहे. मग ती तरी शाश्वत कशी असू शकेल आणि का? गॉड रिअलायझेशन ही शाश्वत टर्म कशी असू शकेल भौतिक जगताच्या तुलनेने, असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे केवळ शब्दांनी याला उत्तर देणं अशक्य आहे असं मला वाटतं. रिलेटिव टर्म म्हणजे एकाच्या सापेक्ष दुसरं वाटणं, याला रिलेटिव असं म्हणतात. आत्मदर्शन हे भौतिक जगताच्या सापेक्ष रिलेटिव आहे का? हा खरंच मूळ प्रश्न आहे. प्रश्न खूप चांगला आहे. आत्मदर्शन याचा अर्थ किंवा देवदर्शन याचा अर्थ सगळे अनुभव जो घेतो, आपल्या शरीरात राहून जो सगळे अनुभव घेतो त्याच्या संबंधी काही समजणं. मी डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो. रिलेटिव्ह कसं म्हणायचं की मी महाबळेश्वरला गेलो आणि तिथं जे दृश्य पाहिलं त्याच्या तुलनेनी रिलेटिव्हली मला उटीला गेल्यानंतर वेगळं आणि जास्त चांगलं दृश्य दिसलं, याला रिलेटिव्ह असं म्हणतात. साईट सिंग मध्ये या ठिकाणापेक्षा रिलेटिव्हली हे ठिकाण जास्त चांगलं आहे. जेवणाच्या करता या हॉटेलपेक्षा रिलेटिव्हली ते हॉटेल चांगलं आहे, असं याला रिलेटिव्ह असं म्हणतात. म्हणजे दोन गोष्टी कुठेतरी तुलना करायला योग्य असतील त्याला रिलेटिव्हली सापेक्ष असं म्हणतात. आत्मानंद किंवा गॉड रिअलायझेशन आणि भौतिक जगातले अनुभव हे एकमेकांपासून अतिशय विरुद्ध आहेत, अतिशय वेगळे आहेत. भौतिक जगातल्या एकमेकांच्या अनुभवाला एकमेकांच्या रिलेटिव्हली किंमत आहे. पटतंय का तुम्हाला मुळात? पण देवदर्शन आणि देवदर्शनामुळं झालेलं सुख आणि मिसळ खाऊन झालेलं सुख रिलेटिव्हली याच्यामध्ये फरक आहे. मिसळ पाव, वडा पाव, पाव भाजी, याला पाव का म्हणतात? तर बरं का खरंच याला, हा हो, हा पायानी तो मैदा जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात जो रगडायचा, तर पूर्वी मशीन्स नव्हती आणि ब्रिटिशांनी ही गोष्ट आणली तर ते गुडघ्यानी तो रगडत असत. गुडघ्यानी रगडत असत तो जो मनुष्य असे तो दोन हात असे ठेवून आपले गुडघे त्याच्यावर नाचवत असे आणि गुडघ्यानी तो रगडला जात असे. त्याला पाव म्हणायची निर्माण झाली. मात्र घाबरू नका, आता आपण जो पाव खातो त्याचा पायाशी संबंध नाहीये. आता मशीन्स आली, बहुतेक आली आहेत ना, कोणाला माहिती आहे का त्याची? तसंच ही साबुदाण्याची खिचडी जी आहे आज आरकेशे ठालेल दिसत नाहीत. ते म्हणाले तिथं मद्रास मध्ये मी पाहिलं तो साबुदाणा कसा करतात, कसं ते आंबवलेलं असतं सगळं, वास सुटलेला असतो. आणि ते एकूण सगळं पाहिलं तेव्हापासून म्हणाले मी साबुदाणा ते जर पाहून आलं तुम्ही तर खाऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे. पण आपल्या इथल्या धार्मिक लोकांनी इतर अन्नापेक्षा साबुदाणा उपासा करता जास्त योग्य ठरवला. तर रिलेटिव्ह ही जी गोष्ट आहे ती एकमेकांमध्ये तुलना, म्हणजे साबुदाणा आणि पाव याच्यामध्ये रिलेटिव्हली असं म्हणता येऊ शकतं. पण आत्मदर्शन आणि इंद्रियांचं सुख याला रिलेटिव्हिटीज नाही. अल्टिमेट जी गोष्ट असते ती रिलेटिव्हिटीमध्ये सापडत नाही. ज्या पेनल्टिमेट आहेत, अल्टिमेटच्या अलीकडे आहेत, तर त्याची एकमेकांशी तुलना होऊ शकते. याचं कारण म्हणजे आपल्यापाशी जी इंद्रिय आहेत आणि त्या इंद्रियांनी आपण जी सुख घेत असतो त्या सुखाची आपल्या अंतर्यामामध्ये तुलना होत असते, म्हणून ही रिलेटिव्हिटी निर्माण होते. पण आत्मसुख ही अशी गोष्ट आहे की इंद्रिय जी सुख घेतात ती सुख घेण्यासाठी ज्या मूळ अस्तित्वामुळं ज्या चेतनेमुळं इंद्रिय ही सुख घ्यायला समर्थ बनतात ते जे मूळ अस्तित्व आहे मूळ चेतना आहे त्या चेतनेसंबंधी तुम्हाला समजणं त्या चेतनेशी तुम्ही एकरूप होऊन जाणं तिथे इंद्रियांचा प्रश्न नाहीये. इंद्रिय भाव संपल्यानंतर ते प्राप्त होतं. इंद्रियांना विषय विसरावे लागतात सगळ्या कल्पना सोडाव्या लागतात सगळे विचार सुटायला लागतात सर्व विकार वासना नाहीशा व्हायला लागतात वृत्ती शून्य व्हायला लागते आणि वृत्ती शून्य झाल्यानंतर मग जे सुख किंवा समाधान किंवा शांती आहे त्या शांतीला देवदर्शन असं म्हणतात त्या शांतीला आत्मदर्शन असं म्हणतात आत्मानुभूती असं म्हणतात. त्यामुळं भौतिक जगाच्या रिलेटिव्हली गॉड रिअलायझेशन ही गोष्ट नाही. उपनिषदामध्ये केने शितम पतती प्रेषितम मनहा केन प्राणहा प्रथमहा प्रैतियुक्ता केने शिताम वाच मिमाम वदंती चक्षुः श्रोत्रम कौ देवो युनक्ती असं म्हटलेलं आहे. कोण ईश आहे किंवा सत्तावान आहे की त्यामुळं मन हालचाल करतं. केनेशितम पतती प्रेषितम मनहा मनाला धाडणारा कोण आहे. केन प्राणहा प्रथमहा प्रैतियुक्ता कोणाच्या अधिष्ठानावर ही प्राणशक्ती आत बाहेर करते आहे. केनेशिताम वाच मिमाम वदंती वाणी बोलते त्याच्या माझं सत्ता कोणाची. आत्ता मी बोलतोय तर माझी केवळ नुसती जीभ बोलतीये. कोणीतरी अस्तित्वगत आहे म्हणून देह आहे म्हणून जीभ बोलते आहे त्याची सत्ता आहे. आता तुम्ही ऐकताय तर केवळ कान ऐकतायत का कानाच्या माध्यमातून कोणीतरी वेगळाच आहे जो ऐकतो आहे. कान हे तर साधन आहे पण कानाच्या आत कोणीतरी आहे. यत चक्षुषा न पश्यती येन चक्षुषी पश्यती जे डोळ्यांनी पाहिलं जात नाही पण जे आहे तत्व म्हणून डोळा पाहायला समर्थ होतो तदेव ब्रह्मत्वं विद्धी ते ब्रह्म आहे तुझ्या आत असणार. नेदम यदिदम उपासते न इदम यद इदम उपासते ते नाही की ज्या जी तू साधना करतोयस त्यामुळं ते ब्रह्म प्राप्त होणार नाही हे समजल्यामुळं. यत श्रोत्रेण न श्रुणोती येन श्रोत्रम इदम श्रुतम कानानी जे ऐकता येत नाही पण ज्याच्या सत्तेनी कान ऐकतात तदेव ब्रह्मत्वं विद्धी ते ब्रह्म आहे आणि ते अतुलनीय आहे. ते जे ब्रह्म आहे त्याची कोणाशी स्पर्धा नाही त्याची कोणाशी तुलना नाही ते वरिष्ठच आहे. पण हे केवळ शब्दांनी सांगणं झालं म्हणून मी म्हटलं की शब्दांनी सांगणं खरं अवघड आहे. काही काही गोष्टी शब्द विरुद्ध शब्द अशी उत्तरं होऊ नाही शकत. वर्ड अगेन्स्ट वर्ड याला तसा फारसा काही अर्थ राहत नाही. ते अशा करता शाश्वत असत की बाहेरची जी सुख आहेत तर ती अशाश्वत हे समजलं. जसं संगीत खूप चांगलं पण किती तास तुमच्या कानावर एक तास दोन तास तीन तास चार तास दहा तास चोवीस तास अठ्ठेचाळीस तास तुमची शांती बिघडून जाईल संगीत जे सुख देतं त्या सुखाचं आक्रमण तुमच्या शांतीवर व्हायला जेव्हा सुरुवात होईल आणि तुमची शांती ढवळून निघेल तेव्हा ते सुखमय वाटणार नाही. मला परवा कोणीतरी म्हटलं की तुम्ही सांगता हे फार बरोबर आहे की गावाला जा, प्रवासाचा त्रास सहन करा, ती वळणं वळणं रस्ते त्रास होतो म्हणे. पण काय की गेल्याशिवाय समजत नाही की त्रास होतो आणि जाऊन परत आल्यानंतर वाटतं की हेच बरं. तुम्ही सांगता ते फार बरोबर आहे असं मला म्हणाल. हा म्हणे तिथं गेल्यावर चांगलाय, सिमल्यात गेल्यावर चांगलाय, पण म्हणे जाईपर्यंत फार त्रास. तुम्ही सांगता ते बरोबर आहे. इंद्रियांची जी सुख आहेत तर ती सुख सिमल्यातले लोक, सिमल्यात जर खरंच सुख असतं तर आनंदाने रोज उड्या मारायला पाहिजे होते. आपल्याला कळत नाहीये काश्मीर हे नंदनवन असतं तर काश्मीर मध्ये रोज उठल्यापासून लोकांनी नाचायला सुरुवात करायला पाहिजे होती की नंदनवनात आपण राहतोय. कसं असू शकेल, जो डोंगर राहीत राहतो त्याला समुद्र पाहावा असं वाटतो, रोज जो समुद्र पाहतो त्याला मोकळं मैदान पाहावं असं वाटतं, रोज मोकळ्या मैदानात जो राहतो त्याला वाळवंट पाहावं असं वाटतं. याला रिलेटिव्ह असं म्हणतात. आणि मग सगळं करून खरंय तुम्ही म्हणतात की घरचं जेवणच चांगलं. खरंय खरंय म्हणजे काय, मला काय शाबासकी देतोय कोणी का काय करतोय असं मलाही कधी कधी भ्रम वाटायला लागतो. म्हणून हे जे गॉड रिअलायझेशन आहे, आत जोपर्यंत सुखाचा खडखडाट आहे आणि इंद्रियांच्या ठिकाणी इंद्रिय जणू आपली मालक होऊन जातात, मग ती कधी कधी तुम्हाला साईट सीइंग करता बाहेर काढतात, कधी कधी तीर्थयात्रे करता बाहेर काढतात. मी जर परमार्थी असेल तर मी कसं म्हणणार की मी साईट सीइंग करता जातो, मग मला असंच सांगायला लागेल ना की केदारनाथला जातोय. इथं कोणी नाही गेलेलं केदारनाथला एवढ्यात. मी काही कोणावर टीका करत नाहीये. काशीला जातोय. स्वामीजी म्हणायचे की खरं खुरं सांगा की काशी विश्वेश्वराच्या देवळात किती वेळ बसलात जर काशीला गेलात, तर रामेश्वराच्या समोर किती वेळ बसलात आणि बनारसी साड्या घेण्यासाठी दुकानात किती वेळ बसलात. आणि तुम्ही काशीला जाताय म्हणजे काय, डोळ्याला पट्टी बांधून जाताय, साईट सीइंगच करणार आहात तुम्ही. पण मला सांगायला लाज वाटते साईट सीइंग करतोय, कारण मी परमार्थी आहे, केंद्रात येऊन ऐकतोय. म्हणून हे जे वरिष्ठ असं आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान कशाशीही तुलनीय नाही, त्याला रिलेटिव्हिटी मध्ये बसवता येत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींना बसवता येऊ शकत ते असं म्हणतात. वेळ संपली. माझ्या सहवासात येणाऱ्यांप्रती प्रार्थना करतो करावी प्रार्थना, पण काय प्रार्थना करणार जो स्वतः गोंधळून गेलाय तो. प्रार्थना करणं काही चुकीचं नाहीये, पण आपल्या बाबत आपण प्रथम प्रार्थना करावी असं मला वाटतं की माझा सगळा गोंधळ संपून जाऊ दे अशी आपल्या स्वतःबद्दल प्रार्थना ही जास्त चांगली गोष्ट. जो संतांशी शरण गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी असं म्हटलेलं आहे. जो संतांना शरण गेला संतजनांनी ज्याला आश्वासित केलं तो साधक, त्याच्या ठिकाणी जे काही जीवन आपण जगलो भोगलो तर त्याच्या संबंधित जीवनाच्या भोगामुळेच विराग निर्माण झाला पाहिजे. भोगापवर्ग असे शब्द आहेत, भोगातूनच अपवर्ग, कारण या भोगाला काही किंमत नाही. हे भोग भोगल्यामुळे जेव्हा कळतं तेव्हा भोग भोगल्यासारखे दिसतात पण वैराग्यशील अशी अंतःकरण प्रवृत्ती निर्माण होते आणि तो परमार्थ मार्ग करायला परमार्थ मार्गावर जायला सुरुवात होते, आक्रमण करतो. त्यामुळे या दुःखाचे भोग सुखाचे भोग सगळ्या भोगापासून आपण परमात्म्याकडे जाणं याच निश्चयावर यायला पाहिजे. तसेही खूप सुखी असलेला मनुष्य वैयक्तिक जीवनामध्ये केवळ दृश्य पाहून जर बुद्ध होऊ शकतो आणि प्रत्यक्ष ज्याच्या वाट्याला बरीच दुःख आली आहेत, जो संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी असं समर्थ म्हणतात. स्वतः सुखात असताना नुसतं पाहून देखील परमार्थी होणं, परमार्थी होणं म्हणजे परमार्थ शोधणं. आणि जो दुःखामध्ये आहे तर तो देखील दुःखातून कुठतरी त्याला अजून प्रवृत्ती निर्माण होणं हे गरजेचं आहे. त्यामुळे प्रार्थना दुसऱ्या करता करणं चांगलं आहे, अंतस्फूर्तीने करणं चांगलं आहे. टाळावी की करत राहावी, जशी अंतस्फूर्ती येईल असं करावं का, तर आधी आपल्याला मार्ग मिळावा म्हणून प्रार्थना करणं चांगलं. आधी आपल्याला हे सगळं जे समजलंय अर्ध समजलंय अर्धवट समजलंय तर ते योग्य रीतीने समजण्यासाठी मार्ग काय आहे तर तो मार्ग आपल्याला आधी समजावा अशी प्रार्थना ही चांगली प्रार्थना. आणि मग आपलं पोट भरल्यानंतर आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, ते ज्ञान जगास सांगावे, तरतेन बुडो नेदावे बुडतयासी. हे नंतर मात्र त्याच्याकरता प्रार्थना, त्याचं कल्याण, त्याच्याकरता उगीच वेळ वाया घालवणं यांनी काही होणार नाही. त्यामुळे प्रार्थना वगैरे सगळी तूर्त जोपर्यंत मुमुक्ष आहे तोपर्यंत आणि साधक व्हायचं आहे तोपर्यंत आपल्यासाठी, दुसऱ्यासाठी काही केले तर आनंद मिळतो पण स्वतःला मिळाले तर फार एक्साइटमेंट आहे, ठीक आहे. कारण या अशा मनस्थितीत स्वतःला काही मिळालं तर काही न वाटणं हे स्वाभाविक आहे. पण हे यांनी फार मोठं निवेदन काही घडतंय असं मला वाटत नाही. दुसऱ्यासाठी काही केलं तर आनंद मिळतो हे जे म्हटले ही प्रवृत्ती चांगली आहे. फक्त या सगळ्या गोष्टी योग्य रीतीने ट्रान्सफॉर्म होणं आणि नीट मार्गाने जायला सुरुवात करणं ही गोष्ट आवश्यक आहे या व्यक्तीच्या बाबत ज्यांनी कोणी प्रश्न विचारलेला आहे. मग अजून पुढे खूप विचारले की गुरुतत्व एकच आहे याची अनुभूती हवी आहे, ते कसे ओळखावे. फार पुढे आधी गुरु कोणीतरी भेटू देत, कोणीतरी गुरु आहेत असं समजू देत, समजेल कोणी ना कोणीतरी योग्य व्यक्ती तुम्हालाही मिळेल. मग प्रथम आपल्याला स्वरूप समाधान होतं आणि स्वरूप समाधानानंतर असं लक्षात येतं की आपले गुरु ही इथंच आहेत, तेव्हा गुरु समजतात, तोपर्यंत गुरु समजत नाहीत. आधी आपणच समजतो आपल्याला, आधी शुद्ध मीच आपल्याला प्रतीतीला येतो आणि मग लक्षात येतं की आपले गुरु ही इथंच वस्ती करून आहेत, गुरु आणि कुठं नाहीयेत. गुरूंचंही अंतरंग आपलं अंतरंग उलगडताना उलगडून जात. सर्वात शेवटी विचारले अनुग्रह, तर हा अनुग्रह ही गोष्ट आहे तर ती मी सातत्य पाहून मगच करतो साधारणपणे. त्यामुळं कोणाचा ज्याचा असेल मी सांगेन की येत जा. अनुग्रह कधी कधी काय होतं की आल्यानंतर काही काळाने असं लक्षात येतं की आपण चुकीच्या ठिकाणी आलोय. अशा वेळेला तुम्हाला जायलाही मुभा असली पाहिजे. आणि आपण खूप बरोबर ठिकाणी आलोय असं तुम्हाला वाटलं आणि ती प्रेरणा तशीच टिकून राहिली आणि आपल्याला हेच करायचं आहे असं जेव्हा वाटेल तेव्हा अनुग्रह होईलच, अनुग्रह देईनच. अशा रीतीने मोठे बरेच प्रश्न असल्यामुळे आज अभंग वगैरे काही घेतला नाही. आपण एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण. बोला कुंडली कवर दे हरी विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.